प्रशान्तवदन समाहितमनः स्वरूपानुगः परार्थपथदर्शिनम् खलु करोति साचारतः गुरोस्मरण पङ्काजा भ्रमरलीनतायन्मुखे स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा प्रपञ्चरुचिरीश्वरार्पितमते मतायेन सा अहं कृतिपराम्मुखो भवति एकनाथो परः सुबोधरस जाह्नवी नयति यस्य सत्सङ्गमम् स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा न संश्रुति परा कदा वसति वासना चेतसि शरीरकृतचेष्टितम् नियति निर्मितम् मन्यते करोति नव भाविकान् अमृतबिन्दुवृष्टिं च यः स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा सदयमात्मतृप्तम् सदा आत्मतृप्तम् सदा। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज या जून महिन्यामधला हा तिसरा रविवार आपल्या सत्संगाचा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम आहे। मी आधी सर्वांना आवाहन करतो की शक्य तेवढं सर्वांनी पुढे सरकून घ्यावं। आमच्या परमार्थाची परीक्षा व्यवहारात होत असते। अगदी बारीक सारीक गोष्टीत याची प्रचिती येते। त्यांना खरं आमच्या परमार्थाची म्हणजे आमच्या परमार्थाची असं त्यांना म्हणायचं नाहीये, तर आपल्या परमार्थाची म्हणजे आपल्या सर्व साधकांच्या परमार्थाची परीक्षा जी आहे ती व्यवहारात होत असते। अगदी बारीक सारी गोष्टी त्याची प्रचिती येते। उदाहरणार्थ कपडे वाळत घालणे, कपड्यांच्या अंथरुणांच्या घड्या नीट घालणे, वस्तू जागच्या जागी ठेवणे, निरोप जसाच्या तसा देणे, छोटी छोटी कामे व्यवस्थित करणे इत्यादी बाबतीत नापास झाल्याचे लक्षात येते। यावरून परमार्थ व व्यवहार यांची सांगड घालणे जमलेले नाही, तेव्हा यावर काय उपाय करावा असा प्रश्न अतिशय प्रामाणिकपणाने असं विचारलेला आहे। आणि हा आपल्या सगळ्यांनाच काही अंशी बऱ्याच अंशी असं लागू देखील आहे। मुळात मला असं वाटतं की त्यांना या छोट्या छोट्या गोष्टी जमणं नीट प्रकारे करता येणं हे परमार्थाशी निगडीत आहे हे लक्षात आलेलं आहे, हीच खूप महत्वाची गोष्ट आहे। नाहीतर बऱ्याच वेळेला असं होतं की एवढ्या किरकोळ किरकोळ गोष्टी कशाला विचार करायचा। आम्ही ध्यान करतो, ज्ञानेश्वरी वाचतो, केंद्रात जातो, मग या गोष्टीचं काय एवढं महत्व आहे असं वाटण्याची शक्यता असते। आणि आमचा परमार्थ असं जर असेल तर जास्त व्हायची शक्यता असते की आपण परमार्थी आहोत हा देखील एक सूक्ष्म अशा तऱ्हेचा अहंकार जर आपल्या ठिकाणी जर निर्माण झाला तर व्यवहारामध्ये आपण जास्त लक्ष घालायला नको। तितकंसं नीट नाही झालं तरी चालेल। आम्ही आमचं केंद्रात जातो आहोत, प्रवचन ऐकतो आहोत, ज्ञानेश्वरी वाचतो आहोत, ध्यान करतो आहोत, असं जर झालं तर एक धोक्याची थोडीशी घंटा वाजते आहे असं समजायला हरकत नाही। पण असं जर प्रामाणिक भाव असेल की या गोष्टी मुळात आपल्या घरामध्ये आपण कपडे वाळत घातले पाहिजेत असं इकडे जर हे वाटायला लागलं तर खरंच इकडचा भाग खूप आनंदी सुखी देखील होऊ शकेल। अंथरुणाची घडी घालणं हे देखील आपल्याला एक सवयच करून घेणं आवश्यक असतं। अगदी साधी गोष्ट आहे, आपण झोपेतून उठल्यानंतर आपण अगदी स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे परमार्थ जे आपण ग्रंथ जे वाचले त्याच्याप्रमाणे आपण स्मरण करतो, प्रातः स्मरामी हृदय संस्फुरत आत्मतत्वम सच्चित सुखम परमहंस गतिम तुरीयम यत स्वप्न सुषुप्ति जागर मवैति नित्यम तद ब्रह्म निष्कलमहम नच भूत संघाः। अगदी असं अंतकरण भरून आलं की हे भूतसंघ हा जो आहे आता जो निद्रेतून जागा झालेला आहे तो मी नाहीये, तर मी त्या आत स्फुरण पावणारं आत्मतत्व मी आहे अशा तऱ्हेचं स्मरण केलं, सद्गुरूंचं स्मरण केलं आणि अंथरुणातून उठून बाहेर गेला. पण अंथरुणातून उठल्यानंतर जे आपण पांघरून जे घेतलं होतं, जे अंथरुण होतं, त्याची घडी करायची राहिली नाही, तर ते स्मरण कुठेतरी अपुरं निश्चित राहिलं असं समजायला पाहिजे. ही जाणीव आपल्या ठिकाणी निश्चित प्रकारे असली पाहिजे. म्हणजे परमार्थ आणि आपलं जे जीवन आहे, आपले जे कर्म आहेत, आपल्या ज्या कृती आहेत, त्या कृती आणि त्याचा एक सुंदर असा मिलाफ जर आपल्याला जीवनात जर घालता आला, तर ते उत्तम आदर्शवत असं परमार्थी जीवन आपलं व्हायला निश्चित मदत होईल. आणि याच्याकरता प्रयत्नच करायला पाहिजे. याच्याकरता आपण अत्यंत सावधच असलं पाहिजे. त्यांनी खूप छान उदाहरणं ही सगळी दिलेली आहेत की वस्तू जागच्या जागी ठेवणं, हे देखील आपल्या घरामध्ये कात्री असते आणि कात्री ही खूप जण वापरत असतात. आता ज्यांनी ती कात्री वापरली ती त्यांनी आहे त्या जागेवर जर ठेवली नाही, तर नंतर जेव्हा ज्याला लागते तो सगळीकडे बिचारा भटकत फिरतो की कुठे गेली कात्री. अगदी साध्या गोष्टी आहेत. मी मध्ये एक वाक्य असं वाचलं होतं की जो सोप्या सोप्या गोष्टी नीट प्रकारे करू शकतो तो अवघड गोष्टी देखील चांगल्या प्रकारे करू शकेल. किती सुंदर वाक्य आहे बघा. साध्या गोष्टी नीट प्रकारे करता येणं हा अवघड गोष्टी नीट प्रकारे करता येण्याचा एक तऱ्हेने पाया आहे. या साध्या गोष्टी जरी वाटल्या तरी परमार्थ जो अवघड आहे तो अवघड परमार्थ आपल्याला साधायचा आहे. हा परमार्थ देखील अवघड का होऊन जातो? समर्थ तर म्हणतात की आहे तरी परम सुगम. अतिशय सुगम आहे परमार्थ असं समर्थ सांगतात. परी जनासी जाहला दुर्गम. पण लोकांना मात्र हा अवघड वाटतो, अवघड झाल्यासारखा वाटतो. कारण का? तर का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. हा परमार्थ सत्समागमामध्ये जाऊन समजून घ्यायचा आहे. सत्समागमामध्ये जाऊन आपण त्यांच्याकडून श्रवण करत असतो, संतांकडून सद्गुरूंकडून आपण श्रवण करत असतो, ऐकत असतो. आणि या ऐकण्यामुळे आपल्या अंतःकरणामध्ये एक प्रकारे बदलाची प्रक्रिया आपल्या ठिकाणी सुरू होते. आणि हा बदल जो आहे तो बदल आपण घडवून आणला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपलं जे शरीर असतं, मन असते, बुद्धी देखील असते, ती देखील एका याच्यामध्ये घडलेली असते, एका सवयीने घडलेली असते. त्याला या सगळ्या गोष्टींना एक सवय असते. बुद्धीने देखील आपला एक विचार करण्याची एक एक ठराविक पद्धत असते. असं म्हणतात की आपल्या मेंदूमध्ये निर्णय घेण्याकरता काही मार्ग तयार झालेले असतात. ती ठराविक परिस्थिती आली की आपली बुद्धी जी असते त्या आधी घेतलेल्या निर्णयाला अनुसरून त्या मार्गाने पुढे जाते. आता आधी घेतलेला निर्णय जो आहे तो निर्णय आपला योग्य असेलच असं नाही, योग्य विचारांनी केला असेलच असं नाही. पण बुद्धी जर अशी जर झाली असेल, ठराविक पठडीतून जाणारी असं ज्याला म्हणतात, अशा तऱ्हेचं झालं असेल आणि त्याला जर योग्य दिशा जर नसेल तर आपली निर्णय प्रक्रिया देखील चुकू शकते. मन देखील आपलं विकाराच्या वेळेला, आसक्तीच्या वेळेला, ममतेच्या वेळेला, अहंकाराच्या वेळेला नेमकं त्या विकारांमध्ये सापडतं, नेमकं त्याच्यामध्ये पतित होतं. अगदी इतर वेळेला खूप मोठ्या मोठ्या गोष्टींचं चिंतन करणारं मन जेव्हा अशा गोष्टी आपल्या समोर येतात, क्षुल्लक लोभाच्या गोष्टी येतात, क्षुल्लक मोहाच्या अशा गोष्टी येतात, आणि नेमकं त्यावेळेला मन पतित होतं. रामकृष्ण परमहंस असं म्हणायचे की घार किंवा गिधाड हे जे पक्षी जे असतात ते आकाशामध्ये खूप उंच असे भरार्या मारतात, पण छोटासा सडका मांसाचा तुकडा खाली पाहिला की धडामकन एकदम खाली येऊन त्याच्यावर झडप घालतात. तसं आपलं मन खूप चांगल्या चांगल्या गोष्टीचं विचार चिंतन करण्याचं करत असतं आणि ते करता करता अशी एखादी गोष्ट येते की एकदम मन खाली येतं. अशा ज्या गोष्टी आहेत अशा वेळेला आपण सावध असलं पाहिजे. हे सावध राहणं साधकाच्या पक्षी सावधानता हा एक अतिशय परवलीचा असा शब्द आहे आणि या सावधानतेतूनच आपण व्यवहारामध्ये जर सावधान असू तर आपल्याला हा अवघड परमार्थ साधेल. परमार्थ म्हणजे तरी नेमकं काय आहे? परम अर्थ, श्रेष्ठ अर्थ, जो आपलं कल्याणाची गोष्ट आहे जी आपल्याला सद्गुरू अनुग्रहाच्या वेळेला सांगतात, ती गोष्ट आपल्याला त्याचा बोध होणं, त्याचा आपल्याला अनुभव येणं. आपण देह मन बुद्धी नसून आपण परमात्म स्वरूप आहोत असा आपल्याला अपरोक्ष अनुभव येणं. आपण बऱ्याच वेळेला श्रवणामुळे, चिंतनामुळे, वाचनामुळे आपल्याला परोक्ष ज्ञान होतं, म्हणजे शाब्दिक ज्ञान आपल्याला होतं, पण ते ज्ञान आपल्या जर वृत्तीवर आरूढ व्हायला पाहिजे असेल, ते ज्ञान जर आपल्याला अनुभवजन्य असं जर व्हायला पाहिजे असेल तर आपल्याला सावधपणे या सगळ्या गोष्टी सांभाळायला लागतील. उपनिषद तर म्हणतात की ही सावधानता सांभाळणं म्हणजे क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया, दुर्गम पथस्तत कवयो वदंती, वस्त्राच्या पात्यावरून चालण्यासारखं हे आहे, इतकं अवघड हे आहे. दोन मार्ग नेहमी आपल्या ठिकाणी, जसं ते सापशिडीचा खेळ असतो, ते सापशिडीच्या खेळामध्ये जेव्हा ती आपली सोंगटी पुढे सरकत असते तेव्हा एक साप गिळायला बसलेला असतो आणि एक शिडी चढायला असते, तसं प्रत्येक जीवनाच्या आपल्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक प्रसंगामध्ये एकतर आपण चढू शकतो की एकतर एकदम खाली येतो. खेळाचा आपण विषय सोडून देऊ, पण आपल्या जीवनाच्या खेळामध्ये आपण खाली जाण्याचा प्रसंग कारण इथे दान पडण्याचा किंवा दैववादाचा इथे संबंध नाही. परमार्थामध्ये दैववादाचा संबंध नाहीये. त्या खेळामध्ये आपण दान टाकतो, जे दान पडेल त्याप्रमाणे जिथे आपण ज्या समोर जाऊ तसं आपण वर जाऊ किंवा खाली जाऊ, पण इथे मात्र आपल्याला प्रयत्नपूर्वक वरच जायचं आहे असं जर आपला निश्चय असेल तर आपल्याला हे साधू शकेल. तर आपल्याला परमार्थ आणि व्यवहार याची जी सांगड घालणं, सांगड घालायला आपले सद्गुरू संत जे सांगत असतात ती आपल्याला योग्य तऱ्हेने आपल्याला घालता येईल. आणि त्याच्याकरता त्यांनी सांगितलेल्या बारीक साध्या साध्या गोष्टींपासून आपल्याला सुरुवात निश्चित प्रकारे करावी लागेल आणि त्या जसजशा आपल्याला साधत जातील आणि त्याला परमार्थाचा प्रकाश, आपल्या परमार्थाची जी आपण साधना करतो, ध्यानाची साधना करतो, त्याचा प्रकाश आपल्याला त्याच्यामध्ये लाभेल आणि ते आपल्याला परमार्थ आणि व्यवहार हा उत्तम रीतीने साधणं ही जी गोष्ट आहे ही हळूहळू प्राप्त होईल, ही हळूहळूच प्राप्त होईल. अर्थात याच्यामध्ये आपण सावधपणे जितके प्रयत्न करू ते जास्त महत्वाचं आहे. देवाच्या पूजेकडे नित्य कर्म म्हणून पाहिले जाते. पूजा ही साधना होऊ शकते का? पूजेत प्रेमभाव निर्माण होण्यासाठी काय करायला हवे? पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा याची प्रचिती यावी असे वाटते. खूप चांगला असा हा प्रश्न आहे. मुळात देवाची पूजा आपल्याला करायला मिळणं ही एकतरीने आपले भाग्याची अशी गोष्ट समजायला हरकत नाही, कारण आपल्या घरामध्ये जी एक काय म्हणतो आपण ठरलेल्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये पूजा करणारी व्यक्ती ठरलेली असते आणि ती व्यक्ती पूजा करत असते. हल्ली बऱ्याच वेळेला असं होतं की पुरुष वर्ग भगिनी वर्गाजवळ पूजेचं काम सोपवून देतो. पूर्वीच्या काळी म्हणजे म्हणजे असं करता म्हणतो की मी लहान असताना की तरुण असताना जे आमचे मामा यांच्या घरामध्ये पाहिजे तर मामा आमची खूप प्रेमाने पूजा करायचा. म्हणजे पुरुष मंडळी ही पूजा करायची प्राधान्याने. पण कसं दिवस हळूहळू पालटत गेले सांगता येत नाही. पण असं झालेलं आहे. मी सहमत आहात ना आपण याच्यावर? नाहीतर मी काहीतरी बोलतोय असं आपल्याला वाटेल. पुरुष वर्ग म्हणतील नाही नाही आम्ही पूजा करतो, तुम्ही उगीच सांगता की त्यांच्यावर आम्ही पूजा सोपवलेली वगैरे. पण बऱ्याच अंश असं पण पुरुष वर्ग देखील करत असतील पूजा. पण पूजेचा संस्कार हा आपल्या अंतःकरणावर आपण दररोज होईल असं पाहणं हे देखील महत्वाचं आहे. त्याच्याकरता स्वामी मकरनाथांनी एक अतिशय उपाय सुंदर असा सुचवला होता की आपण पूजा करण्याकरता म्हणून घरामध्ये एक आपला सद्गुरूंचा किंवा आपल्या आवडत्या देवतेचा असं प्रतिमा असावी. नेहमीच्या नित्य देवाची पूजा जर दुसरं कोणी करत असेल तर आपण त्या प्रतिमेची पूजा आपण आपल्याकरता म्हणून निश्चित प्रकारे करावी. हा एक पूजेचा संस्कार, बाह्य पूजेचा संस्कार असं आपण म्हणू. हा संस्कार आपण निश्चित आपल्यावर करून घ्यावा. याच्या खेरीज आपण मानस पूजा देखील करू शकतो. मानस पूजा ध्यानाच्या आधी आपण सद्गुरूंची मानस पूजा स्वामी मकरनाथांची जेव्हा आता ध्यानावर प्रवचन सकाळी होत होती त्याच्यामध्ये त्यांनी ध्यानाची पूर्वतयारी याच्यामध्ये आपलं मन ध्यानाकरता अनुकूल होण्याकरता तरल होण्याकरता त्याच्यामध्ये भाव निर्माण होण्याकरता म्हणून आधी सद्गुरूंचं स्मरण करावं आणि त्यांची छोटीशी मानस पूजा करावी असं ते म्हटलेले होते. आणि मानस पूजा करायला खरोखर एक 2-4 मिनिटं देखील पुरतात. त्याच्यामध्ये आपण त्यांचे चरण स्थापित केलेले आहेत, मोठ्या भावाने त्यांचे चरण चालन केलेलं आहे ते आपण हलक्या हाताने पुसून घेतो आहोत. त्याच्यावर सुंदर रीतीने चंदनाचं स्वस्तिक रेखाटलेलं आहे. त्याच्यावर आपण हळद कुंकू अक्षता वाहतो आहोत, फुलं वाहतो आहोत आणि मोठ्या शरणागत भावाने त्यांना नमस्कार करतो आहोत आणि आपण त्यांची प्रार्थना करतो आहोत. त्यांना आपण काही अर्पण वस्तू देतो आहोत. मानस पूजेचं एक असं असतं, समर्थांनी असं म्हणले की सर्व आपल्या मनाची जी संपन्नता असेल तर सर्व संपन्नता त्याला अनुकूल असते. आपण त्यांना जर अलंकार अर्पण करण्याचं ठरवलं असेल तर आपण प्लॅटिनमचे हिऱ्याचे अलंकार त्यांना आपण अर्पण करू शकतो. पण आपण जेमतेम सोन्याचं एखादं असं जर आपण विचार केला किंवा चांदीचं आपण हे केलं तर आपल्या मनाचं ते दारिद्र्य असतं. समर्थांनी एक उदाहरण दिलंय की एक माणूस पूजेला बसला आणि शेजारी दुसरा जण बसला आणि तो शेजारचा त्याला म्हणतोय की तेवढं मुकुट काढून मग माळ घाला म्हणजे ती माळ त्या मूर्तीच्या गळ्यामध्ये जाईल. समर्थ म्हणतात तो मानस पूजा करणारा आणि त्याला तो सांगणारा दोघांनाही मूर्ख समजावं. मानस पूजेला मोठी माळ करा ना, छोटी माळ करून ती मुकुटामध्ये अडकते आणि तो सांगतो याला की मुकुट काढा आणि माळ घाला, हे कशाला पाहिजे? मानस पूजेमध्ये आपल्या मनाचं खूप मोठी श्रीमंती, आपल्या भावाची श्रीमंती आपण वापरू शकतो. खूप हार्दिकतेने खूप यांनी अशी आपण पूजा ती करू शकतो. असं जर म्हणलं तर मानस पूजा ही एक साधनेचा एक भाग त्यांनी जे म्हणले की साधना होऊ शकते का, तर निश्चित होऊ शकते. आणि या पूजेमध्ये बऱ्याच वेळेला पूजा जर कर्मकांडात्मक अशी जर झाली, पूजा उरकायची आणि आपल्याला आता आपल्या कामाला लागायचे, आता आले आमच्यावर हे चालून आमच्या पिताश्रींनी आमच्यावर आता हे सोपवले असा असा जर भाव असेल तर असं म्हणतात की त्या देवांना काय अक्षता डकवायच्या कुंकू व्हायचं असं ते एका पाठोपाठ एक त्या प्रमाणे करत राहणं आणि मन मात्र इकडे तिकडे फिरत आहे असं जर असेल तर मग ते कर्मकांड हडेलप्पी असं त्या पूजेचं स्वरूप होऊ शकेल. त्याच्यामध्ये भाव निर्माण होऊ शकणार नाही. पण हा भाव निर्माण होणं हे आपल्यावरच अवलंबून आहे. आपण प्रेमाने जर पूजा करत गेलो प्रेमभाव त्याच्यामध्ये जर हे केलं तर दिवसेंदिवस आपल्या पूजेमध्ये निश्चित प्रकारे हे प्रेम वृद्धिंगत झाल्याखेरीज राहणार नाही. पूजेत प्रेमभाव निर्माण होण्याकरता काय करायला लागेल हे असं सांगता येणार नाही. जसं आईला मुलाविषयी प्रेम कसं निर्माण होतं तर स्वाभाविकपणे ते निर्माण होतं. स्वाभाविकपणे तिचा आणि त्या मुलाचा जे सहवास घडतो तिची जी सेवा तिच्याकडून घडते आणि त्याच्यामुळे त्याचं प्रेम आपल्या आईवर जसं बसतं हे सहज होत असतं. तसं पूजेमध्ये देखील त्यांनी म्हणले की पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा. हा एक ज्ञानाचा भाव देखील आपण निश्चित प्रकारे अभ्यास करू शकतो की ज्या प्रतिमा आहेत ज्या अवतार आहेत अवतारांच्या ह्या प्रतिमा आहेत आणि या प्रतिमांची पूजा करत असताना त्या अवतारांचे जे गुण आहेत ते आपल्यामध्ये येत आहेत. त्यांच्याप्रती आपल्या अंतकरणामध्ये शरणागततेचा भाव निर्माण होतो आहे. अशा तऱ्हेने जर आपण पूजा केली तर निश्चित प्रकारे त्यांनी जसं म्हणलंय तसं पूजा ही साधना व्हायला काहीही हरकत नाही. मात्र त्या प्रकारे आपण या पूजेचं निश्चित प्रकारे अभ्यास एका आपल्या दिनक्रमामध्ये याचा अंतर्भाव आपण निश्चित प्रकारे करावा. हरिओम. आज सद्भक्त रोहित कुलकर्णी आपली अभंग सेवा सादर.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. परब्रह्म निष्कामतोह परब्रह्म निष्कामतोह गवळिया धरी तोह गवळिया धरी वाक्यावाये अंधु कृष्ण नवनीत चोरी म्हणती गौळणी हरीची पाऊले धरा हरीची पाऊले धरा रांगत रांगत ये तो हरिहार राज मंदिरा लपत छपत ये तो हरिहार राजभुवनी हरिहार राजभुवनी नंदासी टाकुनियापण बैसे सिंहासनी सापडला देवारी यासी बांधा दाव्यानी यासी बांधा दाव्यानी शंख चक्र गदा पद्म सारंग पाणी बहुता कष्टे बहुता पुण्ये जोडलो देवा देवा जोडलो देवा अनंत पवाडे तुमचे देवा नकळती मावा नामा म्हणे केशवा नामा म्हणे केशवा केशवा नामा म्हणे केशवा नामा म्हणे केशवा नामा म्हणे हो नामा म्हणे नामा म्हणे केशवा हो जी तुम्ही दातारा आहो जी तुम्ही दातारा जन्मो जन्मी द्यावी तुमची हीच चरण सेवा जन्मो जन्मी द्यावी तुमची हीच चरण सेवा परब्रह्म निष्काम तो हा गवळ्या घरी तो हा गवळ्या घरी वाक्यावाळे अंधु कृष्ण नवनीत चोरी वाक्यावाळे अंधु कृष्ण नवनीत चोरी
ध्यान भ्रूमध्याच्या ठिकाणी लक्ष ठेवून करतो आहे ते ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी म्हणजे टाळू प्रदेशात लक्ष ठेवून थोडा वेळ केले तर चालू शकेल काय या ठिकाणी लक्ष ठेवल्यास विचार कमी उठू शकतील काय यावर आपले विचार प्रगट केल्यास मनातील शंका दूर होईल व समाधान होईल ही नम्र प्रार्थना ध्यान भ्रूमध्याच्या ठिकाणी लक्ष ठेवून करतो आहे ते ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी म्हणजे टाळू प्रदेशात लक्ष ठेवून थोडा वेळ केले तर चालू शकेल का असं विचारलेलं आहे ध्यान या शब्दाचा अर्थ ध्येय ध्यान ध्याता या तिहींची एक रूपता होय तव पंड सुता की जे जे गा ध्यान याचा अर्थ ध्येय ध्याता आणि ध्यान या तीन गोष्टी एकरूप होतील ध्याता म्हणजे ध्यानाला बसणारा बसलेला आपणची परी शुद्ध जाणीव स्वरूप असा ध्याता आपणच पण ध्यान रूप वृत्ती माझारी मी ध्यान करणार आहे या वृत्तीचा आश्रय धरून ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यान रूढी गा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ध्येयाशी समरस होतो त्याला ध्यान रूढी असं म्हणतात तेथ ध्येय ध्यान ध्याता या तिहींची एक रूपता होय तव पंड सुता की जे जे गा त्या ठिकाणी ध्येय ध्यान आणि ध्याता या तिघांची एक रूपता होईपर्यंत जे करायचं असतं त्याला ध्यान असं म्हणतात आपण जे करतो ते लक्ष ठेवून असतो. हा प्रश्न असा आहे की भ्रूमध्याच्या ठिकाणी लक्ष ठेवून असतो त्याच्याऐवजी ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी लक्ष ठेवून राहावं का, असा खरा हा प्रश्न आहे. त्याला ध्यान हा शब्द वापरलाय त्यांनी एवढंच. ध्यान म्हणजे एकरूपता, धारणा. या शब्दाचा अर्थ किंचित काळ ध्येय ध्यान आणि ध्याता हे एकरूप झाले असा अनुभव येणं, अगदी किंचित काळ. ध्यान म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त काळ एकरूप झाले असा अनुभव येणं, आणि समाधी म्हणजे तुलनेने कितीतरी अधिक काळ एकरूपता साधणं. मग आपण जे करतो ते काय करतो, आपण ध्यानाचा अभ्यास किंवा साक्षित्वाचा अभ्यास करतो. ध्यानाचा अभ्यास याचा अर्थ आपण स्वैर अर्थाने म्हणतो की मी ध्यानाला बसतो किंवा मी ध्यानाचा अभ्यास करतो. हे जे ध्यान आहे हे ध्यान भ्रूमध्याच्या ठिकाणी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या व्याख्येप्रमाणे असणारं ध्यान हे भ्रूमध्याच्या ठिकाणी होतं की आज्ञाचक्राच्या ठिकाणी का ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी होतं असा प्रश्न नाही विचारलेला. पण ते जेव्हा ध्यान होतं तशा प्रकारची जेव्हा एकरूपता येते तेव्हा भ्रूमध्याचाही भाव नसतो आणि ब्रह्मरंध्राचाही खूप भाव नसतो. ते जेव्हा ध्यान होतं तेव्हा अनुभवी जे आहेत ते असं म्हणतात की भ्रूमध्यापासून ते वर सरकतं, म्हणजे चिदाकाशाचा प्रदेश अंडाकृती समजला जातो. त्याच्या खालच्या तळाला भ्रूमध्य जर असेल तर त्याच्या वरच्या टोकाला ब्रह्मरंध्र आहे असं धरलं जातं, ज्याला टाळूच्या मस्तकाच्या खालचा भाग असं म्हणतात. ही एकरूपता भ्रूमध्याच्या ठिकाणी साधू की ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी साधू असा प्रश्नच नाहीये. ते होतं तेव्हा सहज होतं. आपण जे करतो आहोत ते भ्रुकुटी मध्यापाशी विचार उठताहेत आणि त्या विचारांचा साक्षी किंवा द्रष्टा किंवा ध्याता या भ्रुकुटी मध्याच्या माग चिदाकाशात आहे, तो आत्मरूप आहे किंवा परमात्म स्वरूप आहे आणि साक्षी आहे. तो केवळ साक्षीही नाहीये, तो आधी ओम तत्वम सोहम सहा असं म्हणालेला आहे. त्यांनी आपल्या परमात्म स्वरूपाचा आठव केलेला आहे, तसा निश्चय केलेला आहे आणि काही काळ हा विचार रहित पण केवळ चिदाकाशामध्ये परमात्म भावनेने थांबण्याचा त्यांनी प्रयत्नही केलेला आहे. त्यावेळेला विचार नाही, त्यावेळेला पाहणं देखील नाही, जाणीव तिथं आहे आणि परमात्म्याशी समरस आहे. काही काळानंतर म्हणजे थोड्याच वेळात एखाद्या वृत्तीसरशी एखाद्या विचारासरशी ही भावना मोडून पडते, नाहीशी होते की आपण परमात्म स्वरूप आहोत ही जाणीव. त्याच्याऐवजी जो जी वृत्ती उठली असेल त्याला ताबडतोब ध्याता प्राधान्य देतो आणि त्या वृत्तीच्या मागे फिरायला सुरुवात करतो, ताबडतोब प्राधान्य देतो. त्यावेळेला जो ध्याता आहे त्या ध्यात्यानी आपण आत्मरूप आहोत आणि या विचाराचं आत्ता काही काम नाही अशा सावध साक्षीत्वाच्या भावानी त्या विचाराला बाजूला सारणं गरजेचं आहे. म्हणजे त्या विचारावर कुठलाच प्रतिविचार उठू न देणं, तो विचार न लांबवणं असं करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं भ्रूमध्याच्या ठिकाणी किंवा आज्ञाचक्राच्या ठिकाणी करावं असं सद्गुरूंनी तुम्हाला अनुग्रहाच्या वेळेला सांगितलेलं आहे. कारण ते सोपं जातं. तुम्ही मस्तकाकाशात आहात आणि तिथून जाणीवेनी सरळ बघता हे सोपं जातं. तुम्ही जाणीवेनी वर कसं बघणार, ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी उलट तिथं विचार उठतो असं धरणार की काय. म्हणून भ्रूमध्याच्या ठिकाणी साक्षीत्वानी आपण द्रष्टा आहोत आणि परमात्मा स्वरूप द्रष्टा आहोत अशा साक्षीत्वानी जर विचार उठला तर त्या विचाराला बाजूला सारणं, त्या विचाराला प्रतिविचार निर्माण न करणं, त्या विचाराला प्रतिसाद न देणं, असं झाल्यामुळे तो विचार गळून पडतो. हे सगळं भ्रुकुटी मध्यापाशी करायचं. आपल्या मनाने कृपा करून काही करू नका. भ्रूमध्याच्या ऐवजी ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी पाहण्याचा अभ्यास करू का असा प्रश्न आहे. तसं मुळीच करू नका असं मी तुम्हाला सांगेन. भ्रूमध्याच्या ठिकाणी उठणाऱ्या ज्या वृत्ती आहेत, वृत्ती भ्रूमध्याच्या ठिकाणी उठतात अशी कल्पना करा असंच तेव्हा सांगायला लागतं. कारण प्रत्यक्षतः वृत्ती उठते तेव्हा तुमच्यातूनच उठते, जाणीवेतूनच उठते. भ्रूमध्याच्या ठिकाणी वृत्ती वगैरे काही उठत नाही. पण मनाचे दोन भाग तिथं कल्पिले, एक म्हणजे ध्याता ध्यानाला बसलेला आणि अवांतर विचाराला तो इथून आला असं धरा. होतं असं की ध्याता म्हणजे आपण विचारांकडे वेगळेपणाने पाहायला जर गेलो तर मेंदू जिथून विचार उठतात, आपल्याच ठिकाणाहून विचार उठतात, तो विचार करणं सोडून देतो. त्या विचाराकडे जर वेगळेपणाने पाहिलं आणि प्रतिसाद द्यायचा नाही असं ठरवलं तर तुम्ही निर्विचारच होता. काही क्षण तुमचे विचारच उठत नाहीत आणि त्या काही क्षणानंतर परत एखादा विचार उठतो. मेंदू विचार उठण्याचं कार्यच सोडून देतो. प्रत्यक्षतः असं घडत असतं. मात्र तुम्ही आतून अशी कल्पना केलेली असते की आज्ञाचक्राच्या ठिकाणी विचार उठतात आणि वेगळेपणाने पाहतो आहोत असा भाव धरलेला असतो. पण तिथं शास्त्रीय सत्य असं आहे की मेंदूला जर तुम्ही स्वतःच्याच कृतीकडे वेगळेपणाने पाहायला लावलं तर उभय क्रिया थांबतात, बंदच होऊन जातात. असं असल्यामुळं जेव्हा समोरची वृत्ती गळून पडते आणि ती स्थिती जास्त काळ राहिली तर आपण साक्षीत्वाने पाहतो आहोत ही वृत्ती ही गळून पडते. असं घडतं. आणि या वृत्ती जरी गळून पडल्या तरी ज्याच्या अधिष्ठानावर या वृत्ती उठतात आणि नाहीशा होतात तो मी किंवा जाणीव ही तशीच शिल्लक असते. तिला तसंच राहू द्यावं. मग पुढे काय करायचं? काही करायचं नाही. अशा वेळेला मात्र ध्यान आपोआप ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी सरकत वर जातं की जी जाणीव आहे ती जाणीव ऊर्ध्वगामी होते आणि मस्तकाच्या माथ्याच्या खालच्या बाजूला, म्हणजे खरंच ज्या ठिकाणून विचार उठण्याचं केंद्र आहे. हे सगळं स्यूडो आहे. तुम्ही आत आहात, बाहेर वृत्ती आज्ञाचक्रापाशी उठते हे तुम्हाला समजण्यापुरतं आहे. आणि जेव्हा खरोखरच वृत्तीचा लय होतो तेव्हा आपोआप जी जाणीव शक्ती असते ती अजून ऊर्ध्वगामी होते आणि ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी स्थिरावते. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन सोहम भावाच्या बाह्या पसरवणी ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी जाते आणि तिथं आलिंगन देते असं म्हटलेलं आहे. तुमचा केवळ विचार उठण्याकरता हा प्रश्न आहे. या ठिकाणी लक्ष ठेवल्यास विचार कमी उठू शकतील का? तर असं उफराटं लक्ष ठेवू नका. कसं ठेवणार? तुम्ही खाली आहात आणि वर लक्ष ठेवताय ब्रह्मरंध्रापाशी की तिथून विचार उठतोय. मी असं एक व्यंगचित्र पाहिलं होतं की त्या पुरुषांनी शीर्षासन केलेलं आहे आणि त्याची पत्नी येऊन त्याच्या पायांवर चहाचा खप ठेवून फणकाऱ्यांनी परत जातीये की तुमचा चहा ठेवलाय म्हणतीये. तो चहा कसा घेणार, कसा पिणार? उलट काही पाहायचं नाहीये. तुम्ही आहात तिथून अजून वर कुठेतरी पाहायचंय असं करायचं नाहीये. तुम्हाला सरळ इथं आज्ञाचक्राच्या ठिकाणी पाहायचे, ते अशा करता पाहायचंय की आत आपण आहोत, एरवी परमात्माच जाणीव रूप अस्तित्व मात्र शांत स्वरूप परमात्म्याशी तदाकार झालेले आणि विचाररहित। पण विचार उठला म्हणून त्या विचाराचा साक्षी झाला आणि तो साक्षी या ठिकाणी स्वामीजींनी मला अनुग्रह दिला तेव्हा इथं बोट लावलं। ते म्हणाले की इथं पाहायचं, कोणी ज्यांनी प्रश्न विचारलेला असेल त्याला इथंच बोट लावलं असेल, इथं नाही बोट लावत। मी तुम्हाला एक सोपी युक्ती सांगतो की अनुग्रहाच्या वेळेला तुम्हाला जे सांगितले ते फायनल समजा आणि त्याच्यापेक्षा वेगळं काही करायचा प्रयत्न कदापि करू नका। त्यामुळे असं नका करू असं मी तुम्हाला म्हणेन। या ठिकाणी लक्ष ठेवल्यास विचार कमी उठू शकतील का? विचार बंद झाले की आपोआप ब्रह्मरंध्रापाशी तुम्ही अजून ऊर्ध्वगामी होता आणि तिथं देहरहित स्थलरहित कालरहित केवळ अस्तित्व सुखद अस्तित्व म्हणून आचार्यांनी सच्चित सुखम असं म्हटलेलं आहे। तिथे एक सुख असतं, ते सुख अनुभवणारही कोणीच नसतो, केवळ सुख असतं, ते तुमचंच स्वरूप असतं असं त्यावेळेला त्या ठिकाणी घडतं। ध्यान भ्रूमध्याच्या ठिकाणी लक्ष ठेवून करतो आहे, ते ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी म्हणजे टाळू प्रदेशात लक्ष ठेवून थोडा वेळ केले तर चालू शकेल काय? या ठिकाणी लक्ष ठेवल्यास विचार कमी उठू शकतील काय? यावर आपले विचार प्रगट केल्यास मनातील शंका दूर होईल व समाधान होईल असं म्हटलेलं आहे। घरात व बाहेर वावरताना सहजता या गुणाचा अभ्यास कसा करावा असं विचारलं आहे। सहजता या गुणाचा अभ्यास कसा करावा? तसे सर्वांविषयी प्रेमभाव वाढावा यासाठी काय करावे? खूप चांगला प्रश्न आहे। घरात वावरताना सहजता आणि बाहेर वावरताना सहजता, या सहजता याच्या खाली त्यांनी दोन रेघा मारलेल्या आहेत, अंडरलाईन केलेली आहे। सहजता म्हणजे यांना असं म्हणायचं आहे की सहज आत्मभावामध्ये असं त्यांना म्हणायचं आहे, बाकी दुसरं तिसरं काही नाही म्हणायचं। घरात वावरताना सहजता या गुणाचा अभ्यास कसा करावा? बाहेर वावरत असताना सहजता या गुणाचा अभ्यास कसा करावा? आपण ध्यानाच्या वेळेला क्षण दोन क्षण चार क्षण परमात्म स्वरूपाशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न करतो, कधी कधी साधली जाते। ती जी एकरूपता आहे ते आपलं स्वरूप आहे, आपलं स्वरूप देह मन बुद्धीचं नाही। त्या भावामध्ये राहणं ही खरी सहजता, बरोबर। पण ध्यानातून उठल्याबरोबर जसं मन परत येईल आपल्या जवळ, प्रकृतीमध्ये आपण येऊ, तशी ही सहजता मोडते। याचं कारण काय? सहजता मोडते का म्हणून? सहजता म्हणजे परमात्म भावामध्ये टिकून राहणं हे का घडत नाही? तर आपल्याला आपण देह असं वाटत राहतो, देहाहंता आपल्यापाशी परत येते। ध्यानाच्या आधी आपण ज्या देहबुद्धीवर येतो त्याच देहबुद्धीवर ध्यान चांगलं झाल्यावर देखील आपण येतो, त्याच किंचित ही फरक आपण पडू देत नाही त्याच्यात। मध्ये एक ध्यानाची प्रक्रिया करतो, ध्यान करतो, सद्गुरूंनी सांगितलेलं बास संपलं, जसं एक कर्तव्य कर्म केलं आपल्या आयुष्यातलं, आणि मग नंतर आपण तेवढेच धूर्त होतो, आपण तेवढेच विषयी होतो, आपण तेवढेच स्वार्थी असतो, आपलं काहीच कमी होत नाही. स्वामीजी असं म्हणायचे की क्षण क्षण त्या ठिकाणी पोचून परत आल्यानंतर आपल्या देह मन बुद्धीत काही फरक पडावा असं स्वामीजी म्हणायचे. काहीतरी फरक पडतो असं देखील म्हणायचे, पण जो फरक पडतो तो आपण परत आपल्या त्याच प्रकृतीला बोलावतो आणि घालवून टाकतो, जणू पुसून टाकतो. फळ्यावर लिहिलेलं डस्टरनी कसं पुसून टाकावं तसं आपण पुसून टाकतो. जसं झोपेतून उठल्यानंतर पूर्वीचे शत्रू मित्र तेच झोपेतून उठल्यावरही शत्रू मित्र, पूर्वीच्या ज्या कामना त्याच झोपेतून उठल्यावर परत त्याच कामना, जणू ध्यानाचं देखील आपण तसंच करून ठेवलंय. आपण हलत नाही, हलायला तयार होत नाही, ही आपली अडचण राहते. ध्यानातून उठल्यानंतर काहीतरी बदल व्हायला पाहिजे आणि सुधारित मनोवृत्तीनी, सुधारित तर्कबुद्धीनी. इंद्रिय देखील आवरलेली आहेत, एकतर निरोध किंवा संयम, आणि विषयाचं जे सुख आहे त्याच्यावरचा विश्वास थोडा कमी झालेला, असं प्रत्येक ध्यानाच्या नंतर व्हायला पाहिजे. ते मधून अधून नाहीस होईल, ध्यानानंतर काही काळ ते प्रकर्षानी असेल, प्रकृतीचा जोर होणारच. पण जर आपण असं लक्ष ठेवून असलो तर मात्र आपल्या ठिकाणी तो मधून अधून उपस्थित होईल. बोधाचा भाग मधून अधून का होईना उपस्थित होईल, आणि तसा जर मधून अधून उपस्थित झाला तर तेवढ्या वेळात आपण सहज असू. आपल्या ठिकाणी असणारा काम आपल्याला सहज होऊ देत नाही. डोळ्याच्या अंगाने कामना, कधी कधी म्हणजे अशा काही काही व्यक्ती त्यांच्या वासना कामना त्याच्यामध्ये रमणं इतकं की अगदी किळस यावी इतकं नको वाटतं रमणं त्या विषयांमध्ये, आणि त्याच्याच गप्पा त्याच्यामध्ये भूषण, तेच जीवन असावं. जसं एका भगिनीने पूर्वी कधीतरी मन लागो मेरो यार फकीरी में, जो सुख पाऊ नाम जपन में वो सुख नाही अमीरी में, असा फार सुंदर कबीरांचा अभंग आहे तो म्हटला. तर स्वामीजी म्हणाले असा खराखुरा भाव झाला पाहिजे. हिची साडी बघा म्हणाले, 2500 रुपयाची साडी नेसून ही मन लागो मेरो यार फकीरी में असं म्हटले. आणि मग नंतर असं म्हणाले की याच्याकरता जाड्या भरड्या आणि कमी प्रतीच्या साड्या नेसायला पाहिजेत असं नाही, मनातून ती इच्छा कमी झाली पाहिजे. आपल्या ज्या सगळ्या आवडी निवडी हौशी आणि त्याचं कौतुक या गोष्टी गेल्याखेरीज कशी सहज पळणार? आपल्या ठिकाणी असणारा काम आपल्याला आणि कामना आपल्याला सहज होऊ देत नाहीत, उलट बोलून आणतात विषयांमध्ये, म्हणून ती सहजता आपण टिकू शकत नाही. आपण थोड्या थोड्या गोष्टींनी चिडतो, आपल्या मताला विरुद्ध विरोध झाला की चिडतो, आपण ठरवलेलं असेल त्याच्यापेक्षा दुसरं काही झालं तर क्रोधाविष्ट होतो, आपली सहजता नाहीशी होते. तुम्ही कधी एखादी लोभी व्यक्ती पाहिली की तुमच्याकडून एखादं त्याचं काम होणार आहे म्हणून त्या आशेनी तुमच्याकडे आलीये? अशी जर एखादी व्यक्ती तुम्ही पाहिली असेल आणि तुमच्याकडे नाही तर दुसऱ्याच्या बाबत देखील पाहिली असेल, तर त्याचे डोळे, त्याच्या केविलवाण हसणं, त्याच्या चेहऱ्यावर असणारं अपेक्षा, त्याकरता लांगुल चालन लाळ घोटेपणा असा शब्द आहे. कशी सहजता असेल बरं. जर लोभ अपरंपार असेल तर सहजता राहणार नाही. तुम्ही ज्या क्षणी कोणाबद्दल मत्सरांनी बोलताय अशा वेळेला आत्मभान राहील राहणार नाही. म्हणून घरात असो किंवा बाहेर वावरताना हे जे दोष म्हणून सांगितलेले आहेत या दोषांबाबत आपण एरवी आपण सहजच आहोत. जसं शेवाळ दूर केलं की पाणी आहेच, आत्मा हा सरळच आहे. ज्ञानाचं लक्षण सांगत असताना अर्जव हे ज्ञानाचं लक्षण म्हणून सांगितलंय. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतीही अर्जवम म्हणजे सरलता. हे अर्जव आपल्या ठिकाणी नाही, आपल्या बोलण्यामध्ये नाही, आपल्या पाहण्यामध्ये नाही, आपल्या वर्तनामध्ये नाही. आणि ते अशा करता नाही की आपण कामनांच्या आहारी जातो, आपण क्रोधाच्या आहारी जातो, आपण मत्सराच्या लोभाच्या आपण दंभाच्या आहारी जातो, आपण अहंकारी असतो. आपल्या ठिकाणी ममत्व असतं. दया करणे जे पुत्रा सीतेची दासा आणि दासी अशी समत्व बुद्धी आपल्या ठिकाणी नाही. म्हणून सहजता आपल्या ठिकाणी नाही. म्हणून निष्कर्ष असा निघतो की सहजता हा जर गुण यायचा असला तर आपण आत्मरूप राहणं आणि आत्मभावनेनीच विश्वाकडे पाहण्याचा प्रयत्न करणं. गमा गमस्यम गमनादी शून्यम चिद्रूप दीपम तिमिरापहारम. यामुळे झाली ध्यानात परमात्म तत्वाशी एकरूपता. मग तुम्ही ध्यानातून बाहेर आल्यानंतर हा युसलेस आहे, तो बोगस आहे, याच्यात अर्थ नाही, तो बिंडोक आहे, हे सर्वांच्या आत दिवा लागलेला आहे, सर्वांच्या आत परमात्मा आहे, अशा दृष्टीने प्रथम पहा, या दृष्टीचा अभ्यास करा. आणि जो हा अभ्यास करतो तो आपण स्वतःही देह मन बुद्धी नाही, आपण परमात्म स्वरूप आहोत अशा भावनेने अशा चिंतनामध्ये राहण्याचा प्रयत्न तो सहज राहील. तसे सर्वांविषयी प्रेमभाव वाढावा यासाठी काय करावे. म्हणून सहजता या गुणाचा अभ्यास करणं हे खूप असहज आहे असं मी तुम्हाला सांगतो. विनोबांचा एक बंधू होते शिवाजीराव भावे. तर विनोबांनी असं म्हटलं की आमचा शिवाजी म्हणतो अलीकडं की मला मी किती प्रयत्न करतो पण मला झोप लागत नाही. मी त्याला म्हणतो अरे प्रयत्न सोडून दे म्हणजे झोप आपोआप लागेल. झोप प्रयत्नांच्या विरुद्ध आहे. तू प्रयत्न करतोस म्हणूनच लागत नाही. तू सहज आपल्याला झोप येते तेव्हा कोणताच प्रयत्न नाही करत. मेंदू आपली कामं आपोआप सोडून देतो. पण ज्याला झोप लागत नाही किंवा कधी कधी आपली अशी वेळ येते की झोप लागत नाही तेव्हा झोप लागण्याचा प्रयत्नही झोपेच्या विरोधातच असतो. तसा सहजतेने वावरण्याचा प्रयत्न हा दंभ आहे. प्रयत्न हा दंभ आहे. त्याच्यात असहजता आहे. जर दृष्टी नसेल परमात्मा भावाची, जर अंतर्दृष्टी नसेल आपण आत्मरूप आहोत अशी, तर सहजता हे वरवरचं नाटक होऊ शकेल तसा अभ्यास करता येणार नाही. आणि सर्वांशी प्रेमाने वागण्यासाठी देखील मुद्दामून काही करायला जाऊ नका. बरेच गैरसमज होतील, खूप गैरसमज होतील. काहीही न करा. तुमच्या अंतःकरणात ठेवा की तो रामरूप आहे, तो परमात्म स्वरूप आहे, एवढाच अंतःकरणात भाव असू देत. बाकी काही करायला जाऊ नका. मुद्दामून गोड बोलायला जाऊ नका. त्याच्या मनासारखं वागून बघू असं करायला जाऊ नका. तुम्ही तुमच्या आनंदात मस्त राहा, तुमच्या ठिकाणी राहा. आणि सगळ्या जगताकडं आत्मभावानी पहा. आत्मउपम्येन सर्वत्र समम पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सो योगी परमो मतहा असं म्हटलेलं आहे. आत्मौपम्य भावानी फक्त पाहणं राहणं एवढं करा, लोकांना तुमचं प्रेम आपोआप कळेल. जसं स्वरूपानंद म्हणायचे की झाडावर आंबा पिकला की राघूंना निमंत्रण पाठवायला लागत नाही की या आता आम्ही पिकलोय. राघू थवेच्या थवे येऊन बसतात. तसं तुम्ही खऱ्या खुऱ्या स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये रमा आणि दुसऱ्याच्या बाबत देखील तशाच भावनेने रहा आणि काही करू नका. तुमचा जो सहज शब्द असेल ना, तो सहज शब्द प्रेमाने उमटेल. पॉलिसी करू नका, याच्यामध्ये कसलं धोरण ठरवू नका, हमखास सोंघशी पडाल. कारण असं मुद्दामून ठरवलेलं फार काळ करता येत नाही, ही अडचण आहे. आणि लपविता खरे येत नाही, ते आपोआप बाहेर पडतं असं असल्यामुळं तुम्ही एखाद्याशी वर्तन करून गेलात खूप प्रेमानी आणि मग नंतर म्हणालात की काय अभ्यास आहे म्हणून त्याच्याशी प्रेमानी बोललो, तुमच्या मनात आहे ते कुठेतरी तुम्ही बोलाल. एवढंच नाही तर त्याला कळल्याखेरीज राहणार नाही. खोटं देखील, खोटं प्रेम देखील दुसऱ्याला कळतं, न सांगताच कळतं, आपोआप कळतं. कारण तुमचे केवळ शब्द बोलत नसतात, तुमचे डोळे बोलतात, तुमची कृती बोलते, तुमच्या अवतीभोवतीची हवा देखील बोलते. स्वामीजींकडे आपण जात होतो, त्यांनी आपल्यावर खूप प्रेम केलं असं सगळे सांगतात. म्हणजे काय केलं? म्हणजे त्यांनी आपल्याला, आपण आत्मरूप आहोत अशा महत्तेने पाहिलं. त्यांनी आपल्यामध्ये प्रभू पाहिला. त्यांचे डोळे चमकताना आपल्याला दिसले. आपल्याला असं वाटलं की काय डोळे आहेत, किती प्रेम करतायत. पण तसे डोळे करता येत नाहीत आणि मुद्दामून ते काहीच करत नव्हते. घरात व बाहेर वावरताना सहजता या गुणाचा अभ्यास कसा करावा, तसे सर्वांविषयी प्रेमभाव वाढावा यासाठी काय करावे. हा प्रेमभाव आपली मध्यवर्ती कल्पना आहे, मध्यवर्ती संकल्प म्हणून आहे. अनेक वेळेला मी त्या संकल्पावर बोलताना हेच सांगितलं की मुद्दामून काही करायला जाऊ नका. बेगडी फार चालत नाही म्हणून नको. खरं खुरं जेवढं आहे तेवढं आपोआप कळतं. आणि तसे खरं खुरं आपण आपल्या ठिकाणी त्याचा अभ्यास वाढवू. त्याचा अभ्यास जसा वाढवू आपण, तसे आपण प्रेममूर्ती होऊन राहतो. सगळ्यांना समजतं, माणसांना समजतं, लहान मुलांना कळतं. जो हिडीस पिडीस करतो त्याच्याकडे लहान मुलं देखील जात नाहीत. कुत्र्याला कळतं, मांजराला कळतं, सगळ्यांना कळतं. त्यामुळं त्याला उपाय एकच, आपण आत ध्यानाने आपलं आत्मस्वरूप ओळखणं. हा प्रयोग प्रयत्न करत असताना जेवढा जमलेला आहे तेवढा पश्यामी ते रूपम जमेल. पश्यामी ते रूपम म्हणजे बाहेर सर्वत्र तशी दृष्टी विकसित करण्याचा प्रयत्न करणं. हा जितका जमेल तितका त्याचा ध्यानावर प्रभाव पडेल, बाकी आपोआप होईल असं मी तुम्हाला सांगतो. त्याच्यासाठी मुद्दाम खूप काही करायला लागेल असं नाही, ते सहज सहज होईल. खूप चांगला प्रश्न होता. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद. परमहंस सद्गुरु स्वामी बाधवदास महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.